अमृत मंथन। रात्रीचे 2:30 वाजले असावेत। दूर क्षितिजावर मुंबई बंदराचे दिवे लुकलुकताना दिसू लागले। मी त्या लुकलुकणाऱ्या दिव्यांकडे आषाढभूतासारखा पाहत होतो। मनात आलं, बोटीला एक जोराचा धक्का मारावा म्हणजे ती लवकर बंदराला लागेल। उगीच आपल्यामुळे उशीर व्हायला नको म्हणून रात्री 12 वाजता स्नान वगैरे उरकून मी एकटाच वेड्यासारखा डेकवर पायपीट करत बोट बंदराला लागण्याची वाट पाहत होतो। सकाळी बोट धक्क्याला लागू लागली। जर्मनीला जाताना मला एकट्याला सोडून गेलेली माणसं पुन्हा माझ्याजवळ येत आहेत असं मला वाटू लागलं। प्रथम विमल, कुमार आणि सरोज या मुलांसह बंदरावरच्या गर्दीत मला पाहण्याचा प्रयत्न करत असलेली दिसली। कदाचित विनायक आणि बाबूराव पेंढारकर निदान मला भेटायला म्हणून तरी बंदरावर आले असतील असा पुसटसा विचार मनात आला आणि मी त्यांना त्या गर्दी शोधू लागलो। पण माझी आशा फोल ठरली। एवढ्यात बाबूराव पै वगैरे मंडळी बोटीवर येताना दिसली। त्यांच्याबरोबर विमलही होती। मला पाहिल्याबरोबर ती धावत आली आणि आजूबाजूच्या लोकांची जराही लाजभीड न बाळगता तिनं मला घट्ट मिठी मारली। मी तर आश्चर्यचकित झालो। अशा सार्वजनिक ठिकाणी तिनं देहभान विसरून केलेल्या या स्वागतानं मला बरं वाटलं। मी तिला चांगलं जवळ घेतलं। थोड्या वेळानं ती आपणहूनच माझ्यापासून दूर झाली। मी तिच्याकडे पाहिलं, ती लाजेनं अगदी चूर झाली होती। आमच्या आयुष्यात सर्व लोकांसमोर मिठी मारण्याचा हा एकमेव प्रसंग। नंतर रात्री एकांतात मी विमलला थोडं चिडवण्यासाठी म्हटलं, तूच परदेशाचा प्रवास करून आल्यासारखी वाटतेस। ते का? तू त्या बोटीच्या डेकवर एखाद्या मडमेसारखी कडकडून मिठी मारलीस की मला? त्यावर विमल म्हणाली, तुम्ही जर्मनीला असताना सर्वजण मला सारखे चिडवत होते की तुम्ही तिथून गोरीमड्डम घेऊन येणार आहात म्हणून। मी तुम्हाला बोटीवर पाहिलं, तुमच्या बरोबर कोणीही नव्हतं आणि मग काय झालं ते माझं मलाच कळलं नाही। मी काहीतरी बोलायचं म्हणून चल वेडी कुठली असं म्हणालो। पण त्या क्षणी मनात आलं, जेनी माझ्याबरोबर भारतात आली असती तर। मायभूमीवर पाऊल ठेवलं आणि एक वाईट बातमी मिळाली। आमचा सैरंद्री हा रंगीत चित्रपट लोकांना आवडला नव्हता। या चित्रपटाची रंगीत प्रत मी प्रथम जर्मनीत असताना पाहिली होती तेव्हा माझ्या मनात या चित्रपटाच्या यशाबद्दल आलेली शंका माझ्या कल्पनेपेक्षा जास्त प्रमाणात खरी ठरली। बाबूराव पेंढारकर आणि विनायक यांनी कोल्हापूरच्या महाराजांनी नवीन स्थापन केलेल्या राजाराम सिनेटोन या कंपनीत जास्त पगारावर नोकरी धरली होती। केवळ जास्त पगारासाठी त्या दोघांनी प्रभात सोडली हे ऐकून मला आणखी वाईट वाटलं। तेवढा पगार तर त्यांना प्रभातमध्ये सुद्धा मिळाला असता। शिवाय सर्वांच्या मेहनतीनं प्राप्त झालेल्या प्रभातच्या प्रतिष्ठेचाही लाभ मिळाला असता। बाबूराव पैंनी मला या संदर्भात मुंबईला एका वृत्तपत्रातील बातमी दाखवली होती। तिचा मथळा होता, प्रभातचे आधारस्तंभ ढासळले। ही बातमी वाचल्याबरोबर मी मोठ्या आवेगानं म्हणालो, प्रभातचे खरे आधारस्तंभ आहेत आम्हा सर्वांची मेहनत, चिकाटी आणि इमानदारी। ती जोवर शाबूत आहे तोवर प्रभात या सर्व अडचणीतून ताऊन सुलाखून आपला मार्ग काढील आणि जास्त तेजानं झळकेल। मी पुण्याला आलो। आई बापू, माझे धाकटे भाऊ, शिवाय आमचे इतर 4 भागीदार, त्यांचे कुटुंबीय, काही कलाकार आणि तंत्रज्ञ कोल्हापूर सोडून आता पुण्याला राहू लागले होते। पुण्याला पोचल्याबरोबर मी प्रथम घरी गेलो। बापू बरेच थकले होते। त्यांना पुण्याच्या त्या काळातल्या प्रसिद्ध हिवज्वराने ग्रासलं होतं। त्यांना उत्साहित करावं आणि लवकर बरं वाटावं म्हणून मी त्यांना सांगितलं, बापू या 7-8 महिन्यात तुमच्यासाठी एक चांगलं घर बांधून तयार होणार आहे, तुम्ही लवकर बरे व्हा। मला सुखरूप परत आलेला पाहूनच त्यांची अर्धी तब्येत बरी झाली होती। त्यात माझं हे बोलणं ऐकून त्यांना आणखीनच उत्साह वाटू लागला। पण तरी ते थोडे निराशेने बोलले, अरे पण तोपर्यंत मी जगायला पाहिजे ना। मी लगेच ठासून म्हणालो, तुम्ही तो बंगला बांधून होईपर्यंत जगणार आहात, इतकंच नव्हे तर त्यात बरीच वर्ष चांगले मजेत राहणार आहात। बापूंनी माझ्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला। माझं हे बोलणं नंतर तंतोतंत खरं ठरलं। बापू आणि आई या उभयतांनी त्या बंगल्याचा नंतर चांगला 30 वर्ष उपभोग घेतला। थोड्या वेळानं मी आमचा नवीन स्टुडिओ पाहण्यासाठी कंपनीच्या जागेवर गेलो। स्टुडिओ बांधून तयार झाला होता। चित्रपट निर्मितीच्या निरनिराळ्या विभागांसाठी स्वतंत्र जागा, प्रत्येक खात्याची गरज लक्षात घेऊन केलेल्या सोयी, या सर्व गोष्टी दामल्यांनी इतक्या व्यवस्थित रीतीने केल्या होत्या की मला अगदी राहवलं नाही आणि माझ्याहून वडील असलेल्या दामल्यांची मी चक्क पाठ थोपटली। कंपनीतले बरेच तंत्रज्ञ कोल्हापूर सोडून पुण्याला आले नव्हते, त्यामुळे आम्हा 5 भागीदारांचे नातलग जे कंपनीत आजवर पडेल ते काम करत होते त्यांच्यावर जबाबदारीची कामं सोपवण्याचा निर्णय आम्ही घेतला. हळूहळू मी जर्मनीत घडलेल्या सर्व हकीकती सहकाऱ्यांना सांगितल्या, अर्थात जेनीबद्दल मात्र काहीही सांगितलं नाही. माझ्या अनुपस्थितीत घडलेल्या अनेक घटनांमुळे माझे सहकारी बरेच खचले होते, पण माझा निर्धार पाहून त्यांना खूप धीर आला. नवीन चित्रपटाची कथाकल्पना मी सर्वांना सांगितली. मध्ययुगीन काळातल्या राज्याच्या पार्श्वभूमीवर या चित्रपटाच्या कथानकाची मांडणी करायचं ठरवलं. या नव्या चित्रपटाला अमृत मंथन असं नाव द्यायचं हे मी जर्मनीत असतानाच ठरवलं होतं. त्यातल्या राजगुरूच्या डोळ्यांचा मोठा क्लोजअप घेण्यासाठी आणलेली टेलिफोटो लेन्स मी सर्वांना दाखवली. फत्तेलालांची पेन्सिल विजेच्या गतीनं पोशाख आणि देखावे यांची चित्र रेखाटू लागली. अमृत मंथन हिंदी आणि मराठी भाषेत काढायचं ठरवलं. कथा लिहिण्यासाठी माझे आवडते कादंबरीकार नारायण हरी आपटे यांना पुण्याला बोलावून घेतलं आणि त्यांच्याबरोबर कथानकाची चर्चा सुरू केली. या चर्चेतून अमृत मंथनचं कथानक हळूहळू आकार घेऊ लागलं. मध्ययुगीन काळातला एक राजा आणि त्याची कन्या ही दोघंही प्रागतिक विचारांची असतात. त्या उलट राजगुरु राजघराण्यातले सर्व कुटुंबीय आणि भोळीभाबडी जनता यांच्यावर आपल्या डोळ्यांची जरब ठेवून जो कोणी धर्म आणि रूढी यांच्या आड येत असेल त्याला जराही दयामाया न दाखवता या जगातून नाहीसं करत असे. जुन्या आणि नव्या विचारांच्या संघर्षावर अमृत मंथनच्या कथानकाची उभारणी झाली. या चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीचे संवाद आणि गीतं लिहिण्यासाठी उत्तरेकडील एक लेखक वीर यांना बोलावून घेतले. आता आम्हाला या चित्रपटातल्या राजगुरूच्या भूमिकेसाठी हिंदी मराठीत काम करू शकणाऱ्या चांगल्या अभिनेत्याची गरज होती. शिवाय एक नवीन संगीत दिग्दर्शकही हवा होता. ही सगळी माणसं मला अगदी अचानक सापडली. महाराष्ट्रात नव्याने स्थापन झालेल्या नाट्य मन्वंतर या नाट्यसंस्थेचं आंधळ्यांची शाळा हे नाटक मी पाहायला गेलो होतो. त्या नाटकात मी रंगमंचावरील प्रसिद्ध नट केशवराव दाते यांचं काम पाहिलं. त्यांच्या कामाचा माझ्यावर फार प्रभाव पडला. शिवाय त्या नाटकातली भावगीतं आणि पार्श्वसंगीत मला मधुर आणि नवीन तऱ्हेचं वाटलं. या नाटकाचे संगीत दिग्दर्शक होते केशवराव भोळे. दुसऱ्या दिवशी मी त्या दोघांना प्रभातमध्ये बोलावून घेतलं आणि त्यांच्याशी करार केला. या सुमारास दिल्लीहून चंद्रमोहन वॉटल या नावाचा एक तरुण माझ्यासमोर येऊन उभा राहिला. तो काही वर्षांपूर्वी एकदा मला भेटला होता. त्यावेळी दिल्लीच्या एका फिल्म वितरक कंपनीतर्फे कोल्हापूरला काही कामासाठी तो आला होता. त्या कंपनीत तो साधं कारकुनाचं काम करत होता. त्याचे तेजस्वी डोळे आणि भरदार आवाज यांची माझ्यावर चांगलीच छाप पडली होती. मी त्याला त्याचवेळी सांगितलं होतं, तू ही कारकुनी कसली करत बसलायस, एका उत्तम नटाला आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी तुझ्यात आहेत. तू आमच्याकडे ये, एक चांगला नट होशील, चांगलं नाव कमावशील. त्यावेळी त्याने मला काही उत्तर दिलं नव्हतं, पण आज पुन्हा तोच चंद्रमोहन माझ्यासमोर उभा होता. त्याला समक्ष उभा असलेला पाहिल्याबरोबर प्रत्यक्ष राजगुरू समोर उभा आहे असं मला वाटलं. आम्ही त्याच्याशी काही वर्षांचा करार केला. मराठी आवृत्तीत केशवराव दात्यांना आणि हिंदी आवृत्तीत चंद्रमोहनला राजगुरूच्या कामासाठी नक्की केलं. या चित्रपटातलं राजगुरूचं पात्र फार वेगळ्या छटांनी रंगवलं होतं. त्याची सर्व कृत्य दुष्ट कुटील होती. धर्मावरच्या अंधश्रद्धेमुळे प्रेरित झालेली होती. स्वतःच्या विचारधारणेवर त्याचा प्रचंड विश्वास होता. मात्र तो खलनायक असला तरी त्याच्या धर्मनिष्ठेमुळे त्याला जनमानसात आदराचं स्थान मिळावं अशी कलाटणी कथेला अगदी अंतिम प्रसंगी द्यावी असा विचार मनात आला. पण हे कसं साध्य करावं हे काही केलं सुचेना. नारायणराव आपटे आणि मी आम्ही दोघांनी या विषयावर खूप चर्चा केली. शेवटी मला एक कल्पना सुचली, पण तिची वाच्यता कोणाकडेही न करता मी ती माझ्या मनात दडवून ठेवली. अर्थात त्याला काही कारणं होती. या नव्या कथानकाचं काम सुरू असताना आम्ही आमच्या नव्या स्टुडिओसाठी ध्वनिमुद्रणाची आधुनिक यंत्र आणि कॅमेरा खरेदी केला. आजपर्यंत आम्ही रासायनिक प्रक्रिया जुन्या पद्धतीनं करत होतो. त्याऐवजी हाताचा स्पर्श न करता प्रक्रिया करणारी विजेवर चालणारी यंत्र आम्ही पुण्यातच तयार केली. फक्त निगेटिव्ह प्रिंट काढण्याचा आधुनिक प्रिंटर आम्ही परदेशाहून आयात केला. ही सर्व कामं चालू असताना चित्रपट निर्मिती सुरू करायला साहजिकच थोडा वेळ लागणार होता. तेव्हा प्रभातमध्ये तूर्त काय होत आहे आणि आमचा नवा चित्रपट अमृत मंथन किती परिश्रमाने तयार होणार आहे याची चुणूक लोकांना दाखवावी अशी कल्पना माझ्या मनात आली. आणि त्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता वाढेल अशा तऱ्हेचा एक लघुपट तयार करून तो गावोगाव प्रदर्शित केला. लोक आमच्या अमृत मंथनची मोठ्या उत्सुकतेने वाट पाहू लागले. अमृत मंथनची कथा आणि संवाद तयार झाल्यावर मी रोज सर्व नटनट्यांच्या तालमी घ्यायला सुरुवात केली. गाण्यांच्या चालीही तयार होऊ लागल्या. त्या तालीमप्रमाणे वीर यांनी हिंदी गीतं लिहिली. मराठी गीतांसाठी नारायणराव आपट्यांच्या शिफारशीने शांताराम आठवले हा तरुण कवी प्रभातमध्ये दाखल झाला. आमचे नवे संगीत दिग्दर्शक केशवराव भोळे यांच्याकडे हिंदी आणि मराठी निवडक गाण्यांच्या ग्रामोफोन रेकॉर्डचा चांगला संच होता. बहुतेक ते त्या रेकॉर्ड्समधून कथानकाच्या प्रसंगानुरूप चाली निवडून त्यावर शब्द लिहून घेत असत. अर्थात चित्रपटातल्या गाण्यांमध्ये वाद्यवृंदाचा संयुक्तिक उपयोग ही किमया साधली केशवरावांनीच. शिवाय निरनिराळ्या वाद्यांचा प्रसंगानुरूप उपयोग करून भावनांचा उत्कर्ष पार्श्वसंगीतातून साधणारे केशवराव भोळे भारतातले पहिलेच संगीत दिग्दर्शक होते. एके दिवशी बाबूराव पै पुण्याला आले आणि त्यांनी मला सांगितलं, एक वेळ माझ्या हाताखाली काम करणारे गजानन जागीरदार यांनी अमृतमंथनच्या थीमवर सिंहासन या नावाचा चित्रपट निर्माण करून प्रदर्शित केला. पण या बातमीमुळे मी जराही विचलित झालो नाही, कारण ही कथा मी कोणत्या तऱ्हेने चित्रित करणार आहे याची कोणालाच कल्पना नव्हती. विशेषतः कथेचा अंतिम प्रसंग तर मी सर्वांपासून गुप्त ठेवला होता. राजगुरूच्या दुष्टकृत्यांनी संतापलेले प्रजाजन त्याला ठार मारण्यासाठी मंदिराकडे येतात. त्यांचा पुढारी असतो राजगुरूच्या अंतस्थ विश्वासातला पण खरा राजनिष्ठ सरदार विश्वास. त्याला तलवार उपसून समोर येताना पाहून राजगुरू क्षणभर चपापतो आणि दरडावून म्हणतो, कोण विश्वास, तू? सर्वांवर हुकूमत गाजवणारी राजगुरूंची करारी नजर विश्वासवरून फिरते. त्यांच्या डोळ्यातल्या बुबुळांवर विश्वासचं प्रतिबिंब पडद्यावर स्पष्ट दिसू लागतं. त्या प्रतिबिंबात अगदी स्पष्टपणे दिसतं विश्वासचं मन चलविचल होऊ लागलंय. तलवारीवरचा त्याचा हात थोडा खाली येतोय, पण पुन्हा त्याची राजनिष्ठा जागृत होते. तो तलवार उगारून पुढे येतो आणि ती राजगुरूच्या डोळ्यात त्वेषानं खुपसतो. राजगुरू किंचाळून थोडा पाठी होतो आणि हाताने आपला डोळा झाकून घेतो. राजगुरूच्या नजरेतलं जरबेचं सामर्थ्य आता संपलेलं असतं. त्यानंतर राजगुरू आपल्या खाजगी मंदिराकडे धडपडत जातो, त्याचं दार बंद करून घेतो आणि देवीपुढे उभा राहून म्हणतो, देवी, आजपर्यंत जे काही मी केलं ते स्वार्थासाठी मुळीच केलं नाही. ही सर्व कृत्ये मी तुझ्यासाठी धर्मरक्षणासाठी केली, पण तरीही मी तुला संतुष्ट करू शकलो नाही, तेव्हा आता मी तुझ्यापुढे माझा स्वतःचा बळी देतो. त्यानं तरी तू संतुष्ट हो आणि धर्माचं रक्षण कर. संतप्त प्रजाजन मंदिराचा दरवाजा, त्यांना समोर जे दृश्य दिसतं ते पाहून ते सर्व भीतीयुक्त विस्मयानं अगदी थिजून जातात. राजगुरूचं मस्तक विहीन धड देवीसमोर आडवं पडलेलं असतं आणि त्याचे हात धडावेगळं झालेलं ते शीर देवीच्या चरणांवर वाहत असतात. नंतर ते धड निष्प्राण होतं. राजगुरूच्या या आत्मबलिदानाने तो स्वतःच्या विचारप्रणालीशी किती प्रामाणिक आहे हे सर्वांच्या मनावर खोलवर बिंबेल आणि त्यामुळे तो खलनायक असूनही सर्व प्रेक्षकांना त्याच्याबद्दल करुणा वाटेल याची मला खात्री होती. या प्रसंगाचं चित्रीकरण मी अगदी शेवटी केलं. त्याचे मराठी संवाद मी स्वतः त्या दिवशी सकाळी लिहिले आणि नंतर त्याचं हिंदी भाषांतर चंद्रमोहनकडून करून घेतलं. नेहमीप्रमाणे नव्या चित्रपटाच्या संपासंपीची कामं जोरात सुरू झाली. खाजगी चाचणी प्रदर्शनाच्या वेळी मला अमृतमंथन पाहून तितकंसं समाधान झालं नाही, किंवा थोडीफार काटछाट करून त्यातल्या चुका कमी कराव्यात आणि चित्रपटाचा वेग वाढवावा म्हणून मी पुन्हा संकलन करायला बसलो. आहे त्या परिस्थितीतही हा चित्रपट प्रेक्षकांना निराळा आणि परिणामकारक वाटेल आणि याने प्रभातच्या लौकिकात चांगली भर पडेल अशी मला खात्री वाटत होती. परंतु माझे सर्व सहकारी त्याच्या यशाबद्दल साशंक होते. स्थिरचित्रण खात्याचे प्रमुख पंत धर्माधिकारी यांनीही चाचणी प्रदर्शनाच्या वेळी अमृतमंथन पाहिला होता. त्यांचा आणि दामल्यांचा विशेष स्नेह होता. त्यांनी दामल्यांना स्पष्ट सांगितलं, मला अमृतमंथन मुळीच आवडला नाही. दामले म्हणाले, शांताराम बाबू त्यात थोडी काटछाट करतायत, तुम्ही पहा तो आणखी परिणामकारक होईल. अहो, आता काहीही केलं तरी गाढवाचं घोडं थोडंच होणार आहे, पंत कुत्सितपणे उत्तरले. त्या दिवशी संध्याकाळी दामल्यांनी पंत धर्माधिकारी यांचं म्हणणं त्यांच्याच शब्दात मला ऐकवलं. त्यांचं म्हणणं ऐकून मी खूप मोठ्याने हसलो आणि दामल्यांना म्हणालो, पंतांना हा अंधश्रद्धा आणि रूढींवर प्रहार करणारा सिनेमा आवडणार नाही, त्यांच्यासारख्या कर्मठ ब्राह्मणाला तो आवडला नाही, यातच या चित्रपटातल्या पुरोगामी विचारांचा विजय आहे. अमृतमंथन मुंबईला प्रथम हिंदीत प्रदर्शित झाला. प्रेक्षकांची तिकिटांच्या खिडकीवर तोबा गर्दी उडाली. तिन्ही खेळांच्या वेळेला थिएटरच्या आत आणि बाहेर अफाट गर्दी होत असे. हजारो लोक निराश होऊन परत जात असत. अमृत मंथनचा शेवट लोकांना हेलावून सोडत असे. माझा कयास खरा ठरला. प्रेक्षकांची सहानुभूती मिळवणाऱ्या खलनायकाचं एक नव्या तऱ्हेचं स्वभावचित्र प्रथमच भारतीय रजतपटावर निर्माण झालं होतं. राजगुरूच्या भूमिकेतल्या चंद्रमोहनचा हा पहिलाच चित्रपट. त्याचे तेजस्वी भेदक डोळे आणि त्या डोळ्यांचे मोठमोठे क्लोजअप्स तसंच त्याचा भरदार आवाज यामुळे प्रेक्षकांवर त्याची चांगलीच छाप पडली. तो एका रात्रीत प्रसिद्धीच्या शिखरावर जाऊन पोचला. चंद्रमोहनप्रमाणेच शांता आपटेसुद्धा या चित्रपटामुळे अतिशय लोकप्रिय झाली. या चित्रपटातली तिची गाणी आणि काम लोकांना अतिशय आवडलं. श्यामसुंदरमधल्या तिच्या निर्जीव कामामुळे तिच्या या कामाबद्दल लोकांना फारशी अपेक्षा नव्हती. साऱ्या देशात अमृत मंथन सपाटून चालला. मुंबईला तर तो 30 आठवडे चालला. प्रत्येक आठवडा म्हणजे चित्रपटाच्या जीवनाचं एक वर्ष अशी कल्पना करून या चित्रपटाच्या 25व्या आठवड्याला रौप्य महोत्सव अशी तडाखेबंद प्रसिद्धी आमचे वितरक बाबूराव पै यांनी केली. रौप्य महोत्सव साजरा करून पुढे आणखी काही आठवडे चालणारा हा पहिलाच हिंदी चित्रपट होता. अमृत मंथननं प्रभातचं नाव पुन्हा एकदा उंच शिखरावर पोचवलं. काही महत्वाच्या व्यक्ती प्रभात सोडून गेल्यामुळे प्रभातच्या भवितव्याबद्दल साशंक असलेल्या लोकांना या चित्रपटाने सडेतोड उत्तर दिलं. यानंतर काही वर्षांपूर्वी अर्धवट सोडून दिलेला सामाजिक चित्रपट काढण्याचा विचार माझ्या मनात पुन्हा येऊ लागला. पण यावेळी फत्तेलालांनी आग्रह धरला की मूकपटांच्या युगात निर्माण केलेल्या चंद्रसेना या कथानकावरच एक बोलपट निर्माण करावा. या कथेला सजवणारे देखावे, पोशाख, दागदागिने या बाबतीत त्यांना खूप नवीन कल्पना सुचल्या होत्या. अहिरावण आणि महिरावण यांच्या पाताळ नगरीचा परिणाम साधण्यासाठी शंख, शिंपले आणि मोती यांच्या सहाय्यानं एक वेगळंच जग त्यांनी आपल्या पेन्सिलीनं तयार केलं होतं. त्यांचा हा कल्पनाविलास अगदी अद्भुतरम्य होता. आम्ही सर्व मोठ्या हिरिरीने चंद्रसेनाच्या तयारीला लागलो. मीही या चित्रपटाच्या पौराणिक कथानकाला माझ्या समाजाभिमुख विचारसरणीला रुतेल असा रंग द्यायचा विचार केला. मद्यपानापासून होणारे दुष्परिणाम लोकांच्या नजरेस अप्रत्यक्षपणे आणणं हा या चित्रपट निर्मितीच्या पाठचा हेतू होता. चंद्रसेना हा चित्रपट आमच्या दक्षिणेकडील वितरकांच्या आग्रहामुळे हिंदी आणि मराठी भाषांखेरीज तमिळ भाषेतसुद्धा काढावा असं ठरलं. तमिळ भाषेतल्या चित्रपटात काम करण्यासाठी तिथली नटमंडळी मद्रासहून पुण्याला प्रभातमध्ये आली. शिवाय काही तंत्रज्ञही आपल्याला काही नवीन गोष्टी शिकायला मिळतील म्हणून मुद्दाम त्यांच्याबरोबर आले होते. त्यातले काही जण प्रभातमधल्या तेवढ्या वास्तव्यात चित्रपट कलेतल्या इतक्या गोष्टी शिकले की नंतर त्यांनी मद्रासला जाऊन खूप नाव केलं. रामनाथ आणि शेखर यांसारख्या काही तंत्रज्ञ आणि कथालेखकांनी बी एन रेड्डी यांच्याशी सहकार्य करून वाहुनी फिल्म कंपनीसाठी सुमंगलीसारखा चित्रपट निर्माण केला. या चित्रपटामुळे दक्षिणेतल्या चित्रपट व्यवसायाला एक कलात्मक दिशा मिळाली. अहिरावण आणि महिरावण यांचा पाताळ नगरीतल्या महालाचा देखावा स्टुडिओत मांडला होता. चंद्रमोहनला अहिरावणाची भूमिका दिली होती. चित्रीकरण सुरू होऊन 8-10 दिवस झाले होते. एके दिवशी नेहमीप्रमाणे सकाळी 9 वाजता स्टुडिओत आम्ही चित्रीकरणाची तयारी करू लागलो. बरोबर 9:15 वाजता कलाकार रंगभूषा करून स्टुडिओत हजर झाले. मी सीन समजावण्यासाठी चंद्रमोहनला हाक मारली. माझा सहाय्यक राजा नेने मला भीत सांगू लागला की आज चंद्रमोहन अजून कामावर आलेला नाही. मी संतापून ओरडलो, का आला नाही? एवढ्यात आमचे मॅनेजर माझ्याकडे आले. त्यांनी माझ्या हातात रजिस्टर पोस्टानं आलेलं एक पत्र दिलं. ते साधं पत्र नव्हतं, चंद्रमोहनने पाठवलेली ती नोटीस होती. त्याला आमच्या करारातून मोकळं व्हायचं होतं. ती नोटीस वाचून मला खूप संताप आला. तरीसुद्धा मी फाटकांना चंद्रमोहनच्या घरी पाठवलं आणि त्याला कामावर येण्यास सांगितलं. पण त्याने आमच्या मॅनेजरला सांगितलं, मी कामावर येणार नाही, मला मुंबईच्या एका मोठ्या निर्मात्याकडून बऱ्याच मोठ्या पगारावर बोलवणं आलंय. फाटक परत आले. त्यांनी खाली मान घालून चंद्रमोहनचा निरोप मला सांगितला. आता मात्र माझा संताप अनावर झाला. मी लगेच कंपनीतल्या नट खात्यात कायम नोकरीला असलेल्या एका नटाला चंद्रमोहनच्या भूमिकेचा मेकअप करून येण्यास सांगितलं. कोणासाठीही प्रभातचं काम अडू द्यायचं नाही याबद्दल मी मनाशी ब्रह्मघाट मारली होती. अगोदर झालेला 8 दिवसांचं चित्रीकरण रद्द करण्याचा मी तडकाफडकी निर्णय घेतला आणि वकिलामार्फत चंद्रमोहनच्या नोटिशीचं उत्तर पाठवलं. तू प्रभातच्या करारातून कायदेशीरपणे मोकळा होऊ शकत नाहीस. शिवाय या चित्रपटासाठी झालेलं तुझं 8 दिवसांचं चित्रीकरण रद्द करावं लागलं, याबद्दल तुला कंपनीला नुकसान भरपाई द्यावी लागेल. चंद्रमोहन ही नोटीस वाचून चांगलाच गडबडला. त्यांना निरोप धाडला. करारातून सुटका करून घेण्यासाठी मी माझे नातलग सर तेजबहादूर सप्रू यांचं सहाय्य घेईन. हे बॅरिस्टर सप्रू म्हणजे त्या काळातलं फार मोठं प्रस्थ होतं, पण मी त्याच्या धमकीला जराही किंमत दिली नाही. चंद्रमोहनने पाडलेला हा पायंडा मला मोडायचा होता. ही गोष्ट कंपनीच्या दृष्टीनं फार घातक होती. चंद्रसेनाचं चित्रीकरण आटपलं, चित्रपट तयार झाला, त्याची चाचणी प्रत आम्ही सर्वांनी पाहिली. त्या प्रतीत बरेच दोष होते. चित्रपटाचं सेन्सॉर आणि प्रदर्शन अगदी 2-3 दिवसांवर आलं होतं. धायबरांनी पुन्हा एकदा घाईघेईने नवी प्रिंट काढली आणि ती कोणीही न तपासता तशीच मुंबईला पाठवून दिली. मुंबईच्या कृष्ण सिनेमात अमृत मंथन खूप जोरात चालला होता, म्हणून चंद्रसेना मिनर्वात प्रदर्शित झाला. मी या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या वेळी मुंबईला गेलो नव्हतो. मुंबईहून बाबूराव पैंचा फोन आला की या चित्रपटातले संवाद आणि गाणी नीट ऐकू येत नाहीत, सतत एक तऱ्हेची घरघर ऐकू येते. मी ताबडतोब मुंबईला गेलो आणि चंद्रसेनाची प्रत तपासली. फिल्मच्या प्रतीवर ध्वनीच्या रेखा फारच फिकट दिसत होत्या. धायबरांनी कसल्या तरी गैरसमजामुळे ध्वनीपट्टी जेवढी गडद आणि काळी ठेवायला हवी होती तेवढी ठेवली नव्हती, त्यामुळेच हा सर्व घोटाळा झाला होता. संवाद आणि संगीत प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकत नव्हतं. शिवाय मूळ मूकचंद्रसेनाची आठवणही लोकांमध्ये अगदी ताजी असल्यामुळे कथेच्या दृष्टीनं त्यांना त्यात नाविन्य वाटलं नसावं. त्यामुळे देखावे आणि पोशाख कल्पनारम्य असूनही हा चित्रपट लोकांना अजिबात आवडला नाही. ध्वनीपट्टी सुधारून काढलेली चंद्रसेनाची नवी प्रत आम्ही 2-3 दिवसात मुंबईला पाठवली, पण त्या चित्रपटाचा फज्जा उडाला तो उडालाच. या सुमारासच माझ्या महत्वाकांक्षी स्वभावातून निर्माण झालेल्या कल्पनेची एक शोकांतिका. मी बर्लिनहून मुद्दाम मागवलेली व्यंगचित्रपटाची यंत्रसामग्री आली. त्या कामासाठी एका कल्पक तंत्रज्ञाची निवड करून प्रयोग सुरू केले. वॉल्ट डिस्नेनं निर्माण केलेल्या मिकी माऊसप्रमाणे एखाद्या गमतीदार प्राण्याची निवड करून त्याच्यावर कार्टून तयार करावं असा विचार केला. कोल्हा हे जनावर फार हुशार, तेव्हा जम्बू काका या नावानं तो चित्रपट काढायचा ठरवून त्याची एक लहानशी कथा तयार केली. कथानकाच्या गरजेप्रमाणे जम्बू काका आणि इतरांच्या प्रत्येक हालचालीची शेकडो स्थिरचित्र कलाकारांनी सेल्युलॉईडवर तयार केली. ही सर्व एकामागून एक कार्टूनच्या खास कॅमेऱ्यानं टिपली आणि 900 फूट लांबीची एक ॲनिमेशन फिल्म तयार केली. त्याला योग्य ते पार्श्वसंगीतही ध्वनिमुद्रित केलं. तो चित्रपट प्रथम पाहिला तेव्हा वॉल्ट डिस्नेच्या मिकी माऊसच्या मानानं तो फारच साधारण वाटला, पण आमचा पहिलाच प्रयत्न म्हणून बराच समाधानकारक होता. हा जम्बू काका लघुपट आम्ही मुंबईला आणि इतरत्र प्रदर्शित केला. आपल्या देशातले काही उच्चभ्रू प्रेक्षक सोडल्यास सर्वसाधारण प्रेक्षकांना असले व्यंगचित्रपट पाहण्याची सवय नसल्यामुळे आम्हाला सामान्य प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया निश्चित समजल्या नाहीत. हा चित्रपट लहान असला तरी त्याच्या निर्मितीवर खर्च करावा लागला होता. आम्ही आमच्या चित्रपट प्रदर्शकांना या चित्रपटासाठी उत्पन्नाच्या 5% रक्कम अधिक द्यावी अशी विनंती केली, पण आमच्या प्रदर्शकांनी आम्हाला उलट कळवलं की प्रेक्षक तुमचे मुख्य चित्रपट पाहण्यासाठी येतात, या कार्टून फिल्ममध्ये प्रेक्षकांना काही मजा येत नाही, तेव्हा हे असले व्यंगचित्रपट प्रदर्शनासाठी पाठवत जाऊ नका. आम्ही व्यंगचित्रपटाचं हे काम काही काळ स्थगित केलं आणि कार्टून फिल्मच्या तंत्रज्ञांना या पद्धतीचा जास्त अभ्यास करून वॉल्ट डिस्नेसारखे अगदी सफाईदार कार्टून काढण्याचे प्रयत्न चालू ठेवण्यास सांगितलं. भारतातला पहिला व्यंगचित्रपट काढण्याचं श्रेय प्रभातला मिळालं, मात्र त्याचं असं थंड स्वागत झाल्यानं आमचा उत्साह मावळला. या सुमारासच अमृत मंथन या चित्रपटानं जनमानसावर एवढी जादू केली होती की चंद्रसेना आणि जम्बू काका या चित्रपटांचं अपयश कोणाच्याही ध्यानात आलं नाही. इतकंच नव्हे तर आमच्याकडे येणाऱ्या पैशांच्या ओघात यत्किंचितही फरक पडला नाही. डेक्कन जिमखान्यावरील जागेत आईबापूंसाठी एक छोटासा बंगला बांधून तयार झाला. ज्या दिवशी आईबापू या बंगल्यात राहायला गेले त्यावेळचा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मला कृतकृत्य झालो असं वाटलं. प्रभात स्टुडिओसमोरच्या मोकळ्या जागेवर आम्हा 5 भागीदारांसाठी 5 स्वतंत्र बंगले बांधले. याशिवाय त्याच परिसरात कोल्हापूर सोडून आमच्याबरोबर पुण्याला आलेल्या आमच्या कामगारांसाठी 1-2 मजली चाळी बांधली. आमचं प्रभातनगरचं स्वप्न जन्म घेऊ लागलं होतं. प्रभातचं बोधचिन्ह चित्रित केलेल्या गोल लोखंडी पथदर्शक पाट्या मी हौसेनं तयार करून घेतल्या. त्यावर प्रभातनगर ही अक्षरं अगदी ठळक लिहिली होती. त्याच्या मागून दिशा दाखवणारा एक बाणही रंगवला होता. थेट पुण्याच्या लकडी पुलापासून ते आमच्या स्टुडिओपर्यंत असलेल्या विजेच्या खांबांवर या पाट्या लावल्या होत्या. मी रस्त्यावरून जाता येता एखाद्या लहान मुलासारखा त्या पाट्या पाहून खूप आनंदित होत असे. आता प्रभातची कीर्ती साऱ्या देशात पसरली होती. आमचा अद्ययावत स्टुडिओ बघण्यासाठी भारतातल्या कानाकोपऱ्यातून इतके लोक येऊ लागले की त्यामुळे आमच्या कामात अडथळा होऊ लागला. शेवटी दर बुधवारी सकाळी आम्ही सर्व लोकांना स्टुडिओ बघण्याची सोय केली. साऱ्या प्रभात नगरचं वातावरण प्रफुल्लित झाल्यासारखं दिसत होतं. यावेळी मी वर्तमानपत्रात एक बातमी वाचली. सर्व मराठी माणसांचा लाडका गायक नट बालगंधर्व उर्फ नारायणराव राजहंस यांना बरंच कर्ज झाल्यामुळे त्यांनी आपली गंधर्व नाटक मंडळी बंद केली. काही मान्यवर प्रतिष्ठित लोकांकडून आम्हाला असं सुचवलं गेलं की बालगंधर्वांना प्रमुख भूमिका देऊन आम्ही एक दोन चित्रपट काढावेत. त्या चित्रपटांना जो खर्च येईल तो वजा जाता नफ्यामध्ये प्रभात आणि बालगंधर्व यांनी निम्मी निम्मी भागी करावी. आम्ही बालगंधर्वांशी दोन चित्रपटांचा करार केला. बालगंधर्व हे नाटकातून स्त्री भूमिका करत असत, पण आता चित्रपटातून स्त्रियांच्या भूमिका स्त्रिया सर्रास करत होत्या, त्यामुळे त्यांना स्त्री भूमिकेत पडद्यावर आणलं असतं तर ते दिसायला फार विचित्र दिसलं असतं. ते तृतीयपंथी दिसले असते, त्यांचं हसं झालं असतं. त्यांना स्त्री भूमिका देऊन चित्रपट यशस्वी होणं अशक्य आहे याबद्दल मला खात्री होती. ज्या कर्जफेडीसाठी ते चित्रपटात काम करणार होते तो त्यांचा हेतू त्यामुळे साध्य झाला नसता. मी माझं म्हणणं बालगंधर्वांच्या गळी उतरवलं. बालगंधर्वांचं बोलणं, रूप, स्वभाव सर्व काही फार सोज्वळ, हाताखालच्या माणसांची वागणूकही प्रेमळ अशी होती. त्यांच्या या व्यक्तिमत्वाला साधेशा आणि प्रभातच्या परंपरेत बसेल अशा कथानकाचा शोध मी घेऊ लागलो. अस्पृश्यता निवारण या समस्येकडे समाजाचं लक्ष वेधेल असा एक चित्रपट काढण्याचा विचार बऱ्याच वर्षांपासून माझ्या मनात घोळत होता. कोल्हापूरचे राजे शाहू महाराज यांनी त्यांच्या राजवटीत अस्पृश्योद्धाराचं बरंच काम केलं होतं. त्यांच्या या कार्याचा माझ्या बालमनावर विलक्षण परिणाम झाला होता. महात्मा गांधी साऱ्या देशात मोठ्या कळकळीनं या कार्याबद्दल जनजागृती करण्याचा प्रयत्न करत होते. महार, मांग या जातींमध्ये जन्म मिळाला म्हणून तो माणूस नीच आहे असं कधीही न मानणाऱ्या आणि महाराच्या घरी आनंदानं जेवणाऱ्या संत एकनाथ या 600 वर्षांपूर्वी जन्माला आलेल्या आद्य सुधारकावर चित्रपट काढावा असं मला के नारायण काळे यांनी सुचवलं. मी संत एकनाथांची भजनं, भारुडं वगैरे सर्व साहित्य आणून वाचलं आणि त्यावरून मी आणि काळे यांनी एक पटकथा तयार केली. रंगभूमीवर नेहमी लुगडं नेसून वावरणाऱ्या बालगंधर्वांना धोतर आणि अंगरखा घालायला दिला, मिशा लावल्या, त्यांच्या डोक्यावर शेंडी आणि घेरा ठेवून त्यावर पगडी घातली. केशवराव धायबरांचे मेहुणे विनायकराव घोरपडे यांची वासंती या नावाची एक सुंदर चुणचुणीत मुलगी होती, तिला महाराच्या मुलीचं काम दिलं. मी नव्या संगीत दिग्दर्शकाचा शोध सुरू केला. आमचे संगीत दिग्दर्शक केशवराव भोळे हे बहुंशी जुन्या लोकप्रिय गाण्यांवर चाली करत, रागदारीवर आधारित वैशिष्ट्यपूर्ण नवीन चाली लावणं तर त्यांना अशक्यच होतं. बालगंधर्वांसारखा रसिला गायक आणि एकनाथ महाराजांचं मौलिक साहित्य हाताशी असताना या चित्रपटाचं संगीत चांगलं दर्जेदार झालं तरच बालगंधर्वांच्या गायकीला न्याय दिला जाईल आणि हा चित्रपट चांगला खुलेल या विचारानं मी सुप्रसिद्ध गायक आणि संगीत दिग्दर्शक मास्तर कृष्णराव यांना या चित्रपटाचं संगीत दिग्दर्शन करायला सांगितलं. शिवाय बालगंधर्वांबरोबर त्यांच्या नाटकात मैफिलीत नेहमी साथ करणारे प्रख्यात तबलावादक उस्ताद अहमदजान थिरकवा यांनाही कंपनीत संगीत खात्यात कामाला ठेवलं. मी या चित्रपटाला महात्मा हे नाव दिलं. महात्माच्या तालमी जोरात चालू झाल्या. बालगंधर्व आपलं मोठेपण बाजूला ठेवून एखाद्या नव्या नटासारख्या सर्व गोष्टी समजून घेत असत. त्यांच्या आयुष्यात पुरुष पात्राचं काम करण्याचा हा पहिलाच प्रसंग होता, त्यामुळे साहजिकच त्यांच्या चालण्या बोलण्यात असलेला बायकीपणा काढून टाकण्यासाठी मला बराच त्रास घ्यावा लागत होता. संपूर्ण चित्रपटात संत एकनाथ या पात्राला साजेशी धारणा म्हणजे बेअरिंग ठेवण्यासाठी ते मनापासून प्रयत्न करत असत, पण काही वेळा एखादा प्रसंग करताना आपल्याला जमत नाही असं वाटलं की मग ते लगेच मला तो प्रसंग करून दाखवण्यास सांगत. एके दिवशी एका भावनापूर्ण प्रसंगाची तालीम रंगात आली होती. मी बालगंधर्वांना एकनाथांचा अभिनय करून दाखवला आणि दुसऱ्या क्षणाला लहानग्या वासंतीला महाराजच्या पोरीचा अभिनय करून दाखवला. बालगंधर्व माझ्याजवळ आले, ते माझी पाठ थोपटत म्हणाले, अण्णा वाह वा, तुम्ही क्षणात एकनाथ होता क्षणात लहान मूल होता. बालगंधर्वांसारख्या महान नटाकडून मिळालेल्या या शाबासकीनं मला खरोखरच बरं वाटलं, पण कंपनीतले इतर कामगार आणि कलाकार मला आदरार्थी अण्णा म्हणत त्याप्रमाणे बालगंधर्वांनीही अण्णा असं संबोधलेलं ऐकून मात्र मला फारच अवघडल्यासारखं झालं. मी त्यांना म्हटलं, मी तुमच्याकडे गंधर्व नाटक मंडळीत नोकरीला असताना तुम्ही मला शांता म्हणून हाक मारत होता, तुम्ही तशीच हाक मारलीत तर मला बरं वाटेल. मी तिथं ज्या काही गोष्टी शिकलो त्यांचा या व्यवसायात मला पुष्कळ उपयोग होतो आहे. तुमचे ऋण मला मनापासून मान्य असताना तुम्ही मला अण्णा म्हणणं योग्य नाही. बालगंधर्वांना माझं हे म्हणणं अजिबात पटलं नाही. ते म्हणाले, त्यावेळी तुम्ही शांता होता, आता तुम्ही तुमच्या कर्तृत्वानं मोठे झाला आहात. तुम्ही तालमी घेत असताना ज्या तऱ्हेने रंगून जाता ते पाहूनच मला तुम्हाला अण्णा म्हणावं असं मनापासून वाटलं. त्यांच्या या बोलण्यावर काय उत्तर द्यावं हे मला सुचलं नाही. महात्माचं चित्रीकरण सुरू झालं आणि एके दिवशी अचानक आमचे गुरु बाबूराव पेंटर स्टुडिओत येऊन हजर झाले. आम्ही सर्वांनी त्यांचं मनापासून स्वागत केलं, चहापाणी झालं. त्यांचा आणि बालगंधर्वांचा चांगला परिचय होता. बालगंधर्वांच्या द्रौपदी या नाटकाचे देखावे बाबूराव पेंटर यांनी तयार केले होते. बाबूरावांच्या या अभूतपूर्व भेटीची आठवण म्हणून आम्ही एक फोटो काढला. त्यांचा मान ठेवण्यासाठी त्यांच्याबरोबर खुर्चीवर न बसता बाकी सर्वजण पाठीमागे उभे राहिले होते आणि मी खाली जमिनीवर बसलो होतो. महात्माच्या पटकथेत मी ढोंगी साधूचं एक पात्र निर्माण केलं होतं. या साधूबुवांचे काही प्रसंग तर मी पाहिलेल्या काही ढोंगी साधूबुवांप्रमाणे जसेच्या तसे उचलून घातले होते. एका श्रीमंत व्यापाऱ्यानं एका बुवाला आमच्या कंपनीत आणलं होतं. त्यांच्याबरोबर त्यांचा शिष्य परिवारही होता. त्यावेळची एक फारच ओंगळ आठवण माझ्या मनात बिंबली होती. त्या बुवांचं आदरातिथ्य करण्यासाठी काही फळं त्यांच्यासमोर ठेवली होती. त्यापैकी त्यांनी एक केळं घेतलं, त्यातलं अगदी थोडं त्यांनी खाल्लं आणि नंतर ते केळं बाजूला उभ्या असलेल्या त्यांच्या एका भक्ताच्या हाती दिलं. त्याने ते उष्ट केळं बुवांचा प्रसाद आहे या श्रद्धेनं कपाळाला लावून त्यातला थोडा भाग आपल्या दातांनी तोडून खाल्ला. नंतर ते केळं बाजूला उभ्या असलेल्या दुसऱ्या एका भक्ताच्या हाती दिलं. ते केळं सर्वांच्या हातातून गोल फिरत त्याचा शेवटचा भाग आणि बरीचशी साल माझ्या शेजारी उभ्या असलेल्या एका सद्ग्रस्ताच्या हातात येऊन पोचली. मला तर तो केळसपणा प्रकार पाहून अगदी मळमळू लागलं होतं. त्या साधुबुवांचा तो प्रसाद खाण्याची पाळी आता माझ्यावर येणार हे पाहून मी काहीतरी कामाचं निमित्त करून तिथून सटकलो. हा केळसपणा प्रसंग मी महात्मामध्ये अगदी जसाच्या तसा चित्रित करायचं ठरवलं. महात्माच्या मराठी आवृत्तीत या भोंदूबुवाचं काम मी केळकर या नटाला दिलं आणि हिंदी आवृत्तीत तेच काम चंद्रमोहनला दिलं. चंद्रसेनाचं चित्रीकरण आटोपल्यानंतरच्या मधल्या काळात चंद्रमोहन एक दिवस सकाळी माझ्या घरी आला आणि डोळ्यात पाणी आणून त्याने चक्क माझे पाय धरले. आपल्या गैरवर्तणुकीबद्दल त्याने माफी मागितली. चंद्रमोहन हा मी घडवलेला कलाकार होता, तो माझा होता. मी त्याच्या दोन्ही हातांना धरून त्याला वर उठवलं आणि म्हणालो, तू माझी मनापासून माफी मागितलीस, माझा सारा राग निघून गेला. चंद्रमोहनला थोडा वेळ माझं हे बोलणं खरंच वाटेना, पण मी त्याला अगदी मनापासून आश्वासन दिलं. कराराप्रमाणे प्रभातच्या शेवटच्या चित्रपटात काम पूर्ण करून बाहेर चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवशील तेव्हा हमखास तुझं नाव प्रसिद्धीच्या शिखरावर झळकेल अशी भूमिका मी तुला त्या चित्रपटात देईन. त्याला दिलेलं हे वचन पुढे अमरज्योती चित्रपटाच्या वेळी मी पूर्ण केलं. महात्मा चित्रपट भावपूर्ण व्हावा या दृष्टीनं मी तो माझ्या वैशिष्ट्यपूर्ण दिग्दर्शनाने नटवला होता. त्यातला एक प्रसंग होता, पैठणच्या महाराची पोर जाई हिच्या घरी एकनाथ जेवायला जाण्याचं कबूल करतात. जाईला आनंदानं वेळ लागायची पाळी येते. ती साऱ्या गावातून नाचत बागडत जाते. जो जो भेटेल त्याला वेड्यासारखी उद्या जेवायला येणार नाथ आमच्या घरी असं आनंदानं सांगत जाते. तिच्या त्या आनंदानं प्रेक्षक हेलावून जात, डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागत आणि आनंदाच्या या उत्कट क्षणी मध्यंतर होत असे. मध्यंतरानंतर चित्रपट सुरू होतो. सारा महारवाडा आनंदानं फुलून गेलाय. सर्व महारघरातलं एक एक चिरगूट धुवून स्वच्छ करतायत. बायका आपल्या झोपडीसमोरचं टिसभर अंगण आणि भिंती शेणानं लख्ख सारवत आहेत. झाडलोट होते. महारवाड्यातली लहान लहान मुलं डबक्यातून आंघोळी करून अंगण निर्मळ करतायत. सर्वत्र उत्साहाचं वातावरण पसरलं. महात्मामधील आणखी एक हृदयस्पर्शी प्रसंग. एकनाथ महाराजांच्या घरी श्राद्ध आहे, पण साऱ्या ब्रह्मवृंदानं त्यांच्यावर बहिष्कार टाकल्यामुळे दोन प्रहर उलटून तिन्ही सांजा व्हायला आल्या तरी एकही ब्राह्मण एकनाथांच्या वाड्यात श्राद्धासाठी आलेला नाही. त्या ब्रह्मवृंदाचा असा समज होतो की एकनाथ आता तरी आपल्या पायांवर लोटांगण घालत येतील. एकनाथांच्या वाड्याबाहेर गावातले महार मांग ब्राह्मणांच्या पानातलं उरलेलं उष्ट अन्न आणि गोडधोड खायला मिळेल या आशेनं वाट पाहत बसले आहेत. शेवटी एकनाथ त्यांना आपल्या वाड्यात बोलवतात आणि त्या जनता जनार्दनाला एकनाथ महाराजांची सुशील पत्नी आणि घरातले नोकर मोठ्या अगत्याने वाढू लागतात. हा प्रसंग घेत असताना एक हृदय प्रसंग आयत्यावेळी सुचला. जेवणाच्या पंक्तीत प्रत्येकाच्या पानामध्ये बुंदीचे लाडू वाढले जातात. त्या पंक्तीत दोन मुलं जेवायला बसलेली असतात. त्यातला लहान मुलगा बुंदीचा लाडू उचलून तोंडात घालतो आणि तोडायचा प्रयत्न करतो. लाडू फारच घट्ट असल्यामुळे त्याला तुटत नाही. शेजारी बसलेला मोठा मुलगा तो लाडू त्याच्या हातातून घेतो आणि स्वतःच्या तोंडात घालतो. लाडू तुटतो. सर्वांना वाटतं की हा आता तो अख्खा लाडू फस्त करणार. एवढ्यात तो मुलगा लाडवाचा तुकडा आपल्या तोंडातून काढून लहानग्याच्या तोंडात मायेनं घालतो. शब्दांच्या सीमा पार करून काही मूक दृश्य दिग्दर्शक प्रभावशाली करू शकतो या विचारप्रणालीवरचा माझा विश्वास दिवसेंदिवस वाढीस लागला. तसंच काही प्रसंगांची प्रतिकात्मक हाताळणी करण्यामुळे ते अत्यंत अर्थवाही होऊ शकतात. महात्मा चित्रपटात शेवटी संत एकनाथ आणि त्यांचा प्रकांड पंडित पुत्र यांचा विद्वज्जनांच्या सभेमध्ये वादविवाद चाललेला असतो. एकनाथांच्या वेदव्यासंगी पुत्राला आपल्या रूढीभंजक पित्याचं तोंड पाहण्यानं आपण भ्रष्ट होऊ असं वाटत असतं. म्हणून चर्चेच्या वेळी अंतरपाटासारखा एक पडदा तो मध्ये धरायला सांगतो. एकनाथ प्रकाशाच्या बाजूला उभे असल्यामुळे त्यांची सावली समोर पडलेली असते आणि त्या सावलीतून तो मुलगा आपलं पांडित्यपूर्ण विवेचन करताना दिसतो. वर्णाश्रम भेद, प्राणीमात्रातले उच्चनीच भाव यावर त्या दोघात खूप चर्चा होते. पण मुलगा कितीही विद्वान असला तरी त्याला या मानवतावादी महात्म्याच्या केवळ सावली इतकंच महत्त्व आहे हेच मला त्या दृश्यातून दर्शवायचं होतं. या दृश्यातून आणखीही काही निराळे अर्थ निघत असतील, परंतु एखादी कल्पना अंतःप्रेरणेनं स्फुरते त्यावेळेला त्यातून निघणारे सर्व अर्थ सर्जकाला सांगता येतील का? महात्माचं संपूर्ण काम संपलं. मी मुंबईला तो सेन्सॉरसाठी घेऊन गेलो. सेन्सॉरच्या अधिकाऱ्यानं महात्मा पाहिला. त्याने निर्णय दिला, अस्पृश्योधारासारख्या वादग्रस्त प्रश्नावर हा चित्रपट आधारलेला असल्यामुळे मी एकटा तो पास करण्याची जबाबदारी घेत नाही. सेन्सॉर बोर्डाच्या सर्व सदस्यांना हा चित्रपट दाखवावा लागेल. त्या अधिकाऱ्याचं हे बोलणं ऐकून माझ्या पोटात गोळा उठला. मागे स्वराज्याचं तोरण या मूक चित्रपटाच्या वेळी घडलेल्या घटनांची पुनरावृत्ती होते की काय अशी दाट शंका मनात निर्माण झाली. आणि शेवटी माझी शंका खरी ठरली. सेन्सॉरच्या सर्व सदस्यांनी चित्रपट पाहिला. त्यांनी आपलं मत प्रदर्शित केलं. या चित्रपटामुळे ब्राह्मण खवळतील, जातीयवाद निर्माण होईल, देशात असंतोष पसरेल आणि त्यामुळे कायदा आणि व्यवस्था धोक्यात येईल. सेन्सॉर बोर्डानं अंतिम निर्णय दिला. महात्मा चित्रपटाच्या प्रदर्शनावर संपूर्ण बंदी.